किप नम्बर हिङ खुगु अथो किप खे स्वेनु येसु न्याबले हे बालगु ज्याजक यङ दि वेक गबले हे पाप यङ मदी येसु मनु तेता सत्य परमेश्वर यागु बारे शिक्षा बियदिल अले संसारी चोपुन दक्को मनु त पापी त ख अले पाप ख अवश्य न छुटकारा जे म धक धय दिल यकुसिन थगु पाप स्वीकार यात अले पश्चाताप न यात तर गुमा गुमा सेन थ पापी ख धक माने मजुसि परमेश्वर यात वास्ता मयात ओपु मध्ये यको हे धार्मिक विद्वान व गुरु त ख व धार्मिक विद्वान व गुरु तेस येसु यता घृणा यात अले ओमिस येसु यता अदालते यङ्कल सिपाही तेस येसु यता दाल अले ओमिस वेकया ख्वाले ठुकाल दिल वेकया कपाले काया मुकुट फिकल अले ओमिस वेकयाटा यको हे गिल्ला याट ओमिसङ थता ए यासाङ येसु अमिता छुङ विरोध यङ मदी अले थम थता छुते यगुन चाहे यङ मदी येसु ओपुन दुष्ट मनु तेता खराब व्यवहार याकेता थम थता छा बियो दिल छा दशा येसु प्रभु मनु तयगु पाप यागु लागि बलिदान जोता हे थो संसारे जय दिगु खा।